ओम शांती। आजच्या या स्पर्धेच्या युगात कोणीही आपल्याला स्वस्थ दिसत नाही। प्रत्येकांची आंतरिक इच्छा ही अवश्य आहे की मन स्वस्थ पाहिजे, तन स्वस्थ पाहिजे, समाज स्वस्थ पाहिजे। ही इच्छा फक्त कुठं तरी आपल्याला असं जाणवते की फक्त इच्छा मात्र राहिलेली आहे। हे कधी सार्थक होणार किंवा हे याचा साकार रूप कधी होणार आहे प्रत्येकांच्या मनात आहे। स्वस्थ समाज कधी निर्माण होऊ शकणार आणि स्वस्थ समाज निर्माण होण्याच्या आधी आपलं मन स्वस्थ कसं होऊ शकल? अनेक प्रकारचे तणाव आहे। ज्या क्षेत्रात आपण पाऊल ठेवू त्या क्षेत्रात आपल्याला तणाव किंवा टेन्शन जाणवत आहे। याच्यातून मुक्त कसं होऊ शकू? आणि तणाव हा काही बाहेरून येणारा प्रकार नाहीये। कुठतरी आपल्या मनातले विचार आपल्याला तणावग्रस्त करत आहे। आणि कधी कधी आपल्याला असंही जाणवतं की आपण योग्य आहोत, चांगलं करतोय, व्यवस्थित सगळं आहे। एवढं सगळं असून देखील रिझल्ट किंवा त्याचं प्रत्युत्तर आपल्याला नकारात्मक किंवा चुकीचे का मिळत आहे? याच्या मागे एक छोटीशी गोष्ट आहे, एक छोटस कारण आहे। कुठेतरी ज्या ठिकाणी नियम पाहिजे किंवा ज्या ठिकाणी बॅलन्स पाहिजे तो बॅलन्स नसल्यामुळे आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव येत असतो। पहिली गोष्ट आपण पाहिलात की एखाद्या व्यक्तीला तहान लागली, त्याला पाण्याची गरज आहे, आपण तिथे त्याला पाणी न देता 36 प्रकारचं जेवण देत आहोत, तर अवश्य आहे की तो व्यक्ती संतुष्ट होणार नाही। जेवण देणं चुकीचं आहे असं नाही आणि पाणी न देणं चुकीचं आहे असंही नाही। पाणीही द्यायचंय आणि जेवणही आवश्यक आहे, परंतु त्या क्षणी त्या व्यक्तीची गरज कुठली आहे या गोष्टीकडं आपण लक्ष देणं गरजेचं आहे। त्याला तहान लागलीये, त्याला पाणी हवंय, तुम्ही त्याला पाणी द्या, तो संतुष्ट होईल, तो तुम्हाला दुवा देईल। त्याला तहान लागली, आपण 36 प्रकारचं भोजन देतोय, तो असंतुष्ट होत आहे, त्याच्या मनात आपल्या प्रती नको तसे विचार निर्माण होत आहे, कारण की त्याला जे हवंय ते आपण देऊ शकत नाहीये। किंवा वेळेची आणि परिस्थितीची माग काय आहे त्याच्याकडं आपण दुर्लक्ष करतोय किंवा फारसं आपण लक्ष देत नाहीये। असंच काहीतरी आपल्या जीवनात घडत असतं, आपण चांगलंच करत असतो, परंतु कुठल्या वेळेस काय आपण केलं पाहिजे, कुठल्या गुणाची गरज आहे हे जाणणं गरजेचं आहे। तणाव या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच निर्माण होत आहे। जसं आपण पाहतो की ज्या ठिकाणी प्रेम पाहिजे तिथे आपण प्रेम न देता समजा आपण कायदा वापरत आहोत तर होणारे काम बिघडतात, आणि जिथे कायदा पाहिजे तिथे आपण अतिशय प्रेम दाखवतोय त्या ठिकाणीही काम बिघडत असतात। तणावमुक्त होण्यासाठी मी आज तुम्हाला 16 गोष्टींवर प्रकाश घालणार आहे, जे विशेषतः तुम्हाला हे लक्षात येणार आहे की तणाव कशामुळे होत आहे आणि कुठल्या गोष्टींचा बॅलेन्स आपल्यामध्ये होणं गरजेचं आहे ज्यामुळे तणावमुक्त आपण बनू शकू। प्रथम विषय आपण घेऊया स्नेह आणि कायदा, ज्याला आपण म्हणू लव आणि लॉ। लव पण होणं गरजेचं आहे, लॉ पण असणं गरजेचं आहे, परंतु लव स्नेह कधी पाहिजे आणि लॉ कायदा कधी वापरला पाहिजे या दोन्हीही गोष्टींकडे लक्ष देणं किंवा वेळेची माग काय आहे या गोष्टीकडे पाहणं खूप आवश्यक आहे। प्रथम आपण पाहूया आईचं मुलावरचं प्रेम। आईचं मुलावरचं अतिशय प्रेम असतं, लहानाचं ती त्याला मोठं करते, पाहिजे ते सगळे त्याचे गरजा पूर्ण करते, सगळ्या पद्धतीने त्याला खुश करण्याचा प्रयत्न ती करत असते। कारण की तिचं आपल्या मुलावर प्रेम आहे, स्नेह आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं ती कष्ट पडू देत नाही, स्वतः उपाशी राहील, परंतु मुलाचं पोटी भरत राहत असते. कारण काय? स्नेह आहे. ती स्वतः ज्यावेळेस तिला हे जाणवतं की माझा मुलगा कुठंतरी चुकत आहे, ती आपल्या मुलाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. त्या ठिकाणी ती एक स्नेहमय रागवतही असते. कशासाठी? मुलाला घडवण्यासाठी. एक त्याच्यामध्ये सुसंस्कार निर्माण करत असते आणि त्यामुळे आईचं अख्खं आयुष्य ती मुलाला घडवण्यातच घालवत असते. स्नेह खूप सुंदर एक गुण आहे. आज फक्त आईचं मुलावरच प्रेम नव्हे, परंतु प्रत्येक व्यक्तीला स्नेहाची गरज आहे. आज आपण पाहतोय व्यक्ती एकमेकांशी फक्त त्यावेळेस बोलतो ज्यावेळेस त्याला आवश्यकता आहे किंवा ज्यावेळेस त्याला आपलं काम करून घ्यायचं असतं. परंतु स्नेह, निस्वार्थ स्नेह ह्या आज आपल्याला दिसत नाहीये. निस्वार्थ प्रेम, निस्वार्थ स्नेह हे कमी झालेलं आहे. आईचं मुलावरचं प्रेम जे आपल्याला दिसून येतं त्याच्या मागे एकच हेतू असतं की माझी जी रचना आहे, हा माझा बाळ आहे आणि याने आता वंशाचं नाव कमवलं पाहिजे. त्याच्या मागची ती धडपड तिची आणि तो स्नेह अक्षरशः सगळ्यांना दिसून येत असतं आणि ती आपल्या मुलासाठी काही करायला तयार असते. चुकीचं नाहीये, परंतु समजा स्नेह देत असताना, मुलावर प्रेम करत असताना किंवा मुलावर पूर्ण लक्ष देत असताना आईचं हाही एक कर्तव्य बनतो की मुलाचे पाऊल कुठं पडत आहे. समजा मुलाचे पाऊल चुकीच्या दिशेने पडत आहे तर त्या ठिकाणी तिला कायदा वापरणंही गरजेचं आहे. कारण लव आणि लॉ या दोन्हीही गोष्टींचा बॅलन्स तिच्यामध्ये असेल त्या ठिकाणी ती आपल्या मुलाला सुसंस्कृत किंवा त्या मुलामध्ये सुसंस्कार ती घडू शकणार आहे. आता जिजाबाई होती. जिजाबाईला शिवरायावर अतिशय स्नेह आणि प्रेम होत. तिचं प्रेम निस्वार्थमय प्रेम होत. एक आई आपल्या बाळाला प्रेम करत असते त्या पद्धतीनेच जिजाबाई देखील शिवरायावर प्रेम करत होती. परंतु जिजाबाईंनी एक लक्ष दिलं होतं आपल्या शिवरायाला की तुला भविष्यात काय करायचंय, समाजासाठी काय करायचं आहे, आपल्या देशासाठी काय करायचंय, आपल्या राष्ट्रासाठी तुला काही ना काही करून दाखवायचं आहे आणि त्या पद्धतीने ती योग्य मार्गदर्शन देखील करत होती. आणि त्यामुळे आपण पाहतो की आज आपलं महाराष्ट्र स्वतंत्र आहे ते कशामुळे? जिजाबाईंच्या एक सुंदर नेतृत्वाच्या कारणाने आज आपण पाहतोय की शिवरायांनी आपल्या महाराष्ट्राला खूप मोठी साथ दिली, मदत दिली किंवा एक स्वतंत्र राज्य उभं केलं. या ठिकाणी त्यांचं मतलब प्रेम जे आहे हा प्रेम आपल्याला दिसून येत आहे. एक तुम्हाला दुसरं दृष्टांत मी या ठिकाणी देत आहे. धृतराष्ट्र. धृतराष्ट्राचं पण आपल्या मुलावर दुर्योधनावर अतिशय प्रेम होतं. आपण असं म्हणू शकत नाही की धृतराष्ट्राचं दुर्योधनावर प्रेम नव्हतं. होतं, अतिशय प्रेम होतं, परंतु तो प्रेम आपल्याला कसा जाणवला? या ठिकाणी दोघांचे प्रेम आपल्याला दिसत आहे. आईचं मुलावरचं प्रेम आणि बाबांचं मुलावरचं प्रेम. आईचं म्हणजेच जिजाऊचं शिवरायावरचं प्रेम आणि या ठिकाणी धृतराष्ट्राचं दुर्योधनावरचा प्रेम. आता प्रेम तर आपण म्हणू की हे तर वात्सल्यमय प्रेम आहे आणि साहजिक आहे की आई आपल्या मुलावर किंवा बाबा आपल्या मुलावर प्रेम अवश्य करणारच. परंतु कुठेतरी एका प्रेमात आपल्याला असं जाणवतंय की तो प्रेम उच्च कोटीचा आहे आणि दुसरा प्रेम स्वार्थमय प्रेम आपल्याला दिसत आहे. स्नेह म्हणजे वास्तविकता काय? स्नेहात आपण एक तर पाहतो की त्याच्यात आपलेपणा आहे, त्याच्यात निस्वार्थता आहे, त्याच्यात शिकवण्याची भावना आहे आणि स्नेहात महत्वाचा गुण म्हणजे त्याग असतो. आई आपल्या मुलासाठी काही त्याग करायला तयार असते. कशासाठी? स्नेह आहे म्हणूनच ना. या ठिकाणी आता आपण पाहतोय धृतराष्ट्राचा पण दुर्योधनावर स्नेह होता, त्यांनी पण खूप काय त्याग केलेला होता, परंतु त्याचा त्याग स्वार्थमय होता, त्याचा त्याग लोभवश होता, आणि त्यामुळे त्याची जी अपेक्षा होती दुर्योधनाला घडवण्याची, तशी त्या पद्धतीने तो आपल्या मुलाला घडू शकला नाही। आणि आज आपण पाहतोय समाजात तो वेगळ्या पद्धतीने सगळ्यांपुढे आला आहे। या ठिकाणी दोन व्यक्तिमत्व आपल्या समोर दिसत आहे, एक शिवरायाचा व्यक्तिमत्व आणि एक दुर्योधनाचा व्यक्तिमत्व। आता स्नेह हे आवश्यक आहे नाही म्हणत नाही, परंतु आपण स्नेह देत असताना कुठल्या पातळीचा आपला स्नेह आहे? आपला स्नेह मुलाला खाली पाडण्याचं किंवा अयोग्य दिशा दाखवण्याचं तर नाहीये। या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। आपण पाहतो लॉ आणि लव हे दोन्हीही गोष्टी आवश्यक आहे। एक मुलगा होता, एक आई होती, आईला तीन मुलं होते। एक मुलगा खेळत खेळत आला आणि आईला म्हणू लागला, आई माझं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे, मला तू खूप आवडतेस, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही। एवढे शब्द बोलून तो टोपी हलवत घराच्या बाहेर निघाला आणि आपल्या मित्रांबरोबर खेळू लागला। दुसरा मुलगा आला आणि तोही म्हणू लागला, अगं आई माझं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे, आई मला तू खूप आवडतेस, असं म्हणून तो घरातल्या घरात दंगा घालू लागला, नको ते वस्तू उचकायला लागला आणि घरात पसारा करू लागला। तिसरा मुलगा आला, त्यांनी हेच शब्द उच्चारले, अगं आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मला तू खूप आवडतेस, आणि नंतर तो आईला मदत करू लागला, आहे ते काम आईला तो साथ द्यायला लागला, काम निपटायला लागला, व्यवस्थित करू लागला। आणि रात्री झोपताना तिन्ही मुलं झोपले आणि झोपण्याच्या पूर्वी तिन्ही मुलं आईला म्हणाले, अगं आई आमचं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे आणि आम्हाला तू खूप आवडतेस। याच्यावरून तुम्हाला काय वाटतं, खरोखर कुठल्या मुलाचा आईवर प्रेम होत? काय टोपी हालून बाहेर निघून जाणारा मुलगा जो म्हणत आहे आई माझं तुझ्यावर अतिशय प्रेम आहे, आणि पूर्णतः तो दुर्लक्ष करत आहे की आई एवढी काम करते, एवढं सगळं काय करत आहे आणि दुर्लक्ष करून बाहेर निघतोय, काय त्या मुलाचं जास्त प्रेम आपण म्हणावं? बेशक आईचं तिन्ही मुलांवर प्रेम सारखं आहे, परंतु कुठल्या मुलाचं जास्त प्रेम आहे हा प्रश्न आहे। दुसरा मुलगा तोही म्हणत आहे की आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तो देखील काय करतोय, सगळा पसारा करतोय, आईला अजून टेन्शन देत आहे, अजून आईला त्रास देतोय, काम वाढून ठेवतोय। भले तो पण म्हणत आहे की आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण तो प्रेम कसा आहे, त्या प्रेमाला आपण काय म्हणू? आणि तिसरा मुलगा तोही म्हणतोय, आई माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे, तो खूप प्रेमाने आईला मदत करतोय, साथ देतोय, पसारा आवरतोय। तिन्ही मुलं म्हणताय माझं तुमच्यावर प्रेम आहे, परंतु खऱ्या रूपात काय म्हणू आपण? हो, जो सत्य आहे, जो साथ देणार आहे, जो मदत करणार आहे, आईचं बेशक तिन्ही मुलांवर प्रेम असणार आहे, परंतु जो मदत करणारा मुलगा आहे त्याला जाणीव आहे, हेच आवश्यक आहे, हेच आवश्यक आहे, याचीच गरज आहे। की स्नेह बोलणं आणि स्नेह व्यक्त करणं याच्यात खूप फरक आहे। स्नेह फक्त बोलून दाखवणं की माझं तुझ्यावर स्नेह आहे म्हणजे स्नेह व्यक्त झालेला आहे, तसं नाही। त्याच पद्धतीने हे आपण पाहणं गरजेचं आहे की स्नेह काढून असणं गरजेचं आहे, स्नेह जे आहे हे कायद्याला धरून असणं गरजेचं आहे। शिक्षक आहे, शिक्षकांचं मुलांवर खूप प्रेम असतं आणि म्हणून ते खूप काय मुलांना शिकवत असतात, समजून सांगत असतात। समजा मुलांना कळत नसेल तर पुन्हा पुन्हा त्यांना विचारतात, कारण काय, का त्यांना ते योग्य बनवत असतात, का मुलांवर मेहनत घेत असतात? कारण एकच आहे की शिक्षकांचं मुलांवर स्नेह आहे, प्रेम आहे। परंतु हा स्नेह कुठपर्यंत आहे? जेव्हापर्यंत सिलेबस कंप्लीट होत नाही तोवर शिक्षक मुलांना प्रेमाने शिकवत असतात. परीक्षेची वेळ आली त्या ठिकाणी शिक्षक पूर्णतः स्नेह आपलं बाजूला ठेवतात आणि नियमावर येतात. विद्यार्थी परीक्षा देत असताना त्याला एखादा प्रश्नाचं उत्तर येत नाहीये त्या ठिकाणी शिक्षक असं म्हणणार नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे चल मी तुला प्रश्नाचं उत्तर देतो. नाही, त्या ठिकाणी पूर्णतः शिक्षक जे आहे ते साक्षी होतात. कायदा किंवा नियमात साक्षी हा महत्वाचा गुण आहे. ज्यावेळेस नियम लागू होतात ज्यावेळेस कायदे लागू होतात त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हा साक्षी बनत असतो. शिक्षक देखील ज्यावेळेस परीक्षेची वेळ चालू झाली आणि विद्यार्थीला प्रश्नाचं उत्तर येत नाहीये त्या ठिकाणी शिक्षक आपलं स्नेह उत्तर देऊन व्यक्त करू शकत नाही त्या ठिकाणी ते साक्षी बनतात. स्वतंत्रता आपल्याला मिळालीय, स्वतंत्रता मिळाली म्हणून आपण पाहिजे तसं वागू असं म्हणून जमणार नाही. स्वतंत्रता आहे, आपल्याला स्वतंत्रता मिळाली, देशावर आपलं प्रेम आहे, देशावर प्रेम आहे म्हणून आपण पाहिजे तसं वागू असं जमणार नाही. मला स्वतंत्रता मिळालेली आहे म्हणून मी कशीही चालू शकते. किंवा रस्त्यावर समजा वेगाने आपण जात आहोत, आपली गाडी रस्त्यावरून वेगाने जात आहे आणि त्यावेळी समजा लाल लाईट लागलीये, आपण ते ओलांडून पुढे जाऊ शकत नाही.